आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनअक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन व्हिडिओ।
पंतप्रधानांचे भाषण आणि नड्डा यांना नोटीस। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत ज्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दखल घेतली आहे। आयोगाची नोटीस आली नसताना प्रश्न उपस्थित केले जात होते, आता ती आली आहे, पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत। आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावली असून त्यांना एप्रिल 29 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे। ही नोटीस पंतप्रधान मोदींना नावाने बजावण्यात आलेली नाही। आयोगाच्या नोटीसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यांना फक्त स्टार प्रचारक म्हणून संबोधण्यात आले आहे। या नोटीसोबत काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआयएमएलच्या तक्रारी जोडण्यात आल्या असून पंतप्रधान मोदींविरोधातील तक्रारीनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे। या नोटीशीत आयोगाने राजकीय पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारकांच्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे लिहिले आहे। उच्च पदावरील लोकांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात। 2019 पंतप्रधान मोदी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या प्रकरणातून थोडक्यात बचावले होते। आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर याबद्दल अधिक सांगू, म्हणून कृपया तो पूर्णपणे पहा। आयोगाने उमेदवार किंवा स्टार प्रचारकांच्या ऐवजी पक्षाध्यक्षांना नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत। इंडियन एक्सप्रेसच्या दामिनीनाथ यांनी लिहिले आहे की ही एक अनपेक्षित घटना आहे। सध्याच्या निवडणुकीत आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या सर्व नोटीसा थेट नेत्यांना बजावण्यात आल्या आहेत, मग ते काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला असोत की सुप्रिया श्रीनेट, आम आदमी पार्टीचे आतिशी असोत किंवा भाजपचे दिलीप घोष असोत, सर्वांना त्यांच्या नावे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत। मग पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची नावे नोटीसमध्ये का नाहीत? त्यांना नावाने या नोटीसा का बजावण्यात आल्या नाहीत? निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की स्टार प्रचारक त्यांच्या भाषणांसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील असा दृष्टिकोन आयोगाने घेतला आहे, परंतु आयोग वेगवेगळ्या प्रकरणांच्या आधारे पक्षाध्यक्षांकडून उत्तरेही मागणार आहे। मात्र हा विषय केवळ पंतप्रधानांचा नाही, हे त्यांचे भाषण खोटे आणि सांप्रदायिक धोकादायक असल्याबद्दल आहे। या प्रकरणात आयोगाने अध्यक्षांकडून उत्तर मागण्याचा विचार करायला हवा होता की देशातील मुस्लिम समाजाला अशा प्रकारे टार्गेट कसे करता येईल याचे थेट पंतप्रधानांकडूनच उत्तर मागायला हवे होते। माझ्या मते हा एक खुला प्रश्न आहे ज्यावर दीर्घकाळ चर्चा केली जाईल आणि आयोगाची चाचणी चालू राहील। पुढे जाण्यापूर्वी मला भारतातील सर्वात कठीण परीक्षा UPSC CSEबद्दल बोलायचे आहे। तयारीची रणनीती योग्य असेल, विषयाचे आकलन स्पष्ट असेल, लेखन आणि बोलण्याच्या शैलीत संयम असेल, तर ही परीक्षा तितकीशी अवघड नसते। तयारी कशी करावी याबद्दल स्पष्ट व्हा। UPSC साठी यावर्षीचा सर्वात मोठा कार्यक्रम अनअकॅदमी मंझिल 2024 अनअकॅदमी UPSC अनस्टॉपेबल्स चॅनलवर 28 एप्रिल रोजी 1 वाजता होणार आहे। प्रसिद्ध शिक्षकांसह अनेक UPSC टॉपर्सही उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात वेगवेगळे गेम शो देखील आहेत ज्यात तुम्ही सहभागी होऊ शकता। या व्हिडिओच्या वर्णनात एक लिंक असेल ज्याद्वारे तुम्ही उर्वरित माहिती मिळवू शकता आणि स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेऊ शकता। असो, निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असली तरी भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांच्यावर मोठा भार पडला आहे। ते आपल्या पंतप्रधानांना लेखी सांगू शकतील की पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधानांना आपली भाषा आवर घालण्यासाठी धार्मिक भेदभाव पसरवू नका, खोटे बोलू नका असा इशारा देत आहेत। आम्ही तुम्हाला सांगतो की JP नड्डा मुदतवाढीवर आहेत, त्यांचा कार्यकाळ June 2024 वाढवण्यात आला आहे। जरी ते पूर्णवेळ अध्यक्ष असले तरी पंतप्रधानांना इशारा देणे त्यांच्या अधिकारात नव्हते। पंतप्रधान मोदींनी शिष्टाचाराचे पालन करावे। मोदींनी ज्या प्रकारे आचारसंहितेचा भंग केला आहे त्याप्रमाणे कोणत्याही पंतप्रधानाने आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे। जयराम रमेश यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, मला पूर्णपणे समजले आहे की पंतप्रधानांना नोटीस पाठवण्यात आली होती. मनमोहन सिंग यांना कधीही नोटीस पाठवली गेली नाही. अटलबिहारी वाजपेयींना कधीही नोटीस पाठवली गेली नाही. अहो, पक्षाध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. शोधा, ती एक औपचारिकता आहे जी आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार करत आहोत, मात्र त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली नाही अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून आलेल्या तक्रारींकडे नी पक्षपातीपणे लक्ष दिले पाहिजे आणि जिथे नोटीस जारी करणे आवश्यक आहे तसे केले पाहिजे. माझ्या मते आम्ही त्यास उत्तर देऊ. या प्रकरणी निवडणूक आयोगाची ज्या पद्धतीने चाचपणी केली जात आहे त्याच पद्धतीने JP नड्डा यांचीही चाचणी सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने थेट पंतप्रधान मोदींना नोटीस का बजावली नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकार विस्तृत आहेत, पण या प्रकरणात निवडणूक आयोगाने मोठी रेषा आखायला हवी होती. आयोगाची ही कारवाई समतोल राखण्यासाठी आहे की कठोर कारवाईची अपेक्षा करता येईल हे जनतेला पाहायचे आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण हे सामान्य चुकांचे भाषण नव्हते. त्या एका भाषणात त्यांनी जातीयवादाची मर्यादा ओलांडली आहे आणि खोटे बोलले आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत नोटीस जारी केली असून स्टार प्रचारकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षाध्यक्षांना जबाबदार धरले आहे. राहुल गांधींच्या बाबतीतही अशीच नोटीस बजावण्यात आली असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. खरगे आणि नड्डा यांच्यात कोणाला चांगले उत्तर मिळते हे पाहणे बाकी आहे. वादाची पातळी वाढवण्यासाठी स्टार प्रचारकाने हातभार लावणे अपेक्षित आहे असे आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. देशव्यापी विचाराचे उदाहरण द्या जे काही वेळा स्थानिक पातळीवरील भांडणांमुळे भरकटते. जेव्हा कटुता पसरते तेव्हा स्टार प्रचारकांनी प्रकरण शांत करण्यास मदत करणे अपेक्षित आहे. हे सांगणे महत्त्वाचे होते कारण अनेक लोक विचारत आहेत की भारताच्या पंतप्रधानांनी उल्लंघन केले असताना भाजपच्या अध्यक्षांना नोटीस का बजावली आहे. लालरेषा ओलांडल्याबद्दल ड्रायव्हरचा किंवा गाडीच्या मालकाचा परवाना जप्त केला जाईल का असे प्रश्न तुम्ही नक्कीच विचारू शकता. या प्रश्नासह सर्वोच्च न्यायालयाचे ते शब्द आठवतात जेव्हा न्यायालयाने निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले होते की देशाला गुडघे टेकून सहमती देणारा निवडणूक आयुक्त नको आहे, सरकारबरोबर आम्हाला होय माणूस नको आहे. आणि क्वोट, न्यायालयाने म्हटले होते की आणि क्वोट, देशाला एका निवडणूक आयुक्ताची गरज आहे जो गरज पडल्यास पंतप्रधानांवर कारवाई करू शकेल, त्यांचे गुडघे कमकुवत नसावेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयुक्त पंतप्रधानांवर कारवाई करू शकत नसतील तर ते नेतृत्व करणार नाही का? संपूर्ण यंत्रणा कोलमडण्यासाठी आणि क्वोट, खुद्द न्यायालयानेच हे सांगितले होते. तुम्ही नोव्हेंबर 2022 बातम्यांकडे मागे वळून पाहू शकता. आयोगाला जनतेच्या नजरेत हे सिद्ध करायचे आहे की ते पंतप्रधानांवर कारवाई करू शकतात आणि ते कोणाचेही होय नाही. पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाची कठीण परीक्षा घेतली आहे आणि निवडणूक आयोगाने JP नड्डा यांना एक मनोरंजक वेळ दिली आहे. याआधी भारतात कोणत्याही पंतप्रधानाविरुद्ध नोटीस बजावण्यात आलेली नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. April 21 राजस्थानच्या बांसवाडा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींची भाषा वाईट होतीच, पण हा भाग भाषण धोकादायकही होते. आयोगाने त्यांच्या वक्तव्यावर मौन बाळगले असते तर जनतेतील त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचू शकला असता. April 22 काँग्रेस पक्षाने राजस्थानच्या बांसवाडा येथे पंतप्रधानांच्या विधानाबाबत तक्रार केली ज्यात त्यांनी माता भगिनींकडून मंगळसूत्र काढून मुस्लिमांमध्ये वाटल्याबद्दल खोटे बोलले. या संपूर्ण विधानाचा सूर अत्यंत जातीयवादी होता. काँग्रेसनेही अधिक मुलांबाबतच्या वक्तव्याची तक्रार केली. हे दोन्ही मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विधानाचा भाग आहेत. आणि क्वोट, याआधी त्यांचे सरकार सत्तेवर असताना ते म्हणाले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ही संपत्ती गोळा केल्यानंतर ते कोणाला वाटणार? ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना ते वाटप करतील. साधारणपणे अशा धोकादायक विधानांसाठी एखाद्याला निवडणूक प्रचारात भाग घेण्यास बंदी घातली पाहिजे. मात्र आयोग माफी मागून समाधानी होईल की कारवाई करणार? जेव्हा जेव्हा कोणी धार्मिक भेदभाव भडकवणारे किंवा धर्माच्या नावाखाली भाषण केले तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे, 2019 च्या निवडणुकीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की जर विरोधी पक्षांचा अलीवर विश्वास असेल तर आमचाही बजरंग बलीवर विश्वास आहे. यानंतर निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर 3 दिवस बंदी घातली. योगी 3 दिवस प्रचार करू शकले नाहीत. या व्हिडिओमध्ये आपण राहुलच्या नोटीसबद्दलही बोलू, पण पंतप्रधानांचे भाषण अत्यंत जातीयवादी आणि खोटेपणाने भरलेले होते. भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांच्या भाषणाबाबत आचारसंहितेची दखल घेतली गेली आणि त्यांच्या पक्षाकडून उत्तर मागवण्यात आले असे कधीच घडले नाही. नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान बनले आहेत. भाजपच्या आयटी सेलला हवे असल्यास नेहरूंना आचारसंहितेच्या प्रकरणात नोटीस बजावली होती की नाही हे पाहण्यासाठी ते नेहरूंच्या इतिहासात डोकावू शकतात. पंतप्रधान मोदी 2024 निवडणुका जिंकून नेहरूंची बरोबरी करण्याच्या तयारीत होते, पण त्यांनी असे काही केले जे नेहरूंनीही केले नव्हते. आता आचारसंहिता भंगाच्या बाबतीत ते कधीही नेहरूंची बरोबरी करू शकणार नाहीत. ज्या विधानासाठी पंतप्रधान मोदींना नोटीस बजावण्यात आली आहे ते विधान खोटे आणि द्वेषाने भरलेले आहे. नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. आतापर्यंत पकडले गेल्यावर स्टार प्रचारक आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती नसल्याचे सांगत आपला बचाव करत असत. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने अगोदरच तयारी केली होती. प्रत्येक पक्षाला मार्गदर्शक तत्वांची एक पुस्तिका देण्यात आली होती आणि ती त्यांनी त्यांच्या स्टार प्रचारकांना द्यावी, जेणेकरून त्यांना मार्गदर्शक तत्वांची माहिती नव्हती असे नंतर सांगण्याची संधी मिळू नये असे सांगण्यात आले. जर गोडी मीडिया जेपी नड्डा यांच्याशी बोलू शकत असेल तर त्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे, आचारसंहिता मार्गदर्शक तत्वांची पुस्तिका पंतप्रधानांना देण्यात आली होती का? आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे विधान खेळत आहोत जे त्यांनी मार्च 16 पत्रकार परिषदेत केले, आणि क्वोट, आम्ही राजकीय पक्षांना नोटीसवर ठेवत आहोत. याचा अर्थ आम्ही राजकीय पक्षांना आमच्या मार्गदर्शक तत्वांची प्रत प्रत्येक स्टार प्रचारकाला देण्यास सांगितले आहे. सर्व मोठ्या राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आमच्या मार्गदर्शक सूचना त्यांच्या वैयक्तिक निदर्शनास आणून द्याव्यात, मार्गदर्शक तत्वे आणि क्वोट. तर तुम्ही पाहिले की मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक स्टार प्रचारकाला काय बोलावे आणि काय बोलू नये याची मार्गदर्शक तत्वे आधीच माहीत असणे आवश्यक आहे. कारण आता स्टार प्रचारकांना याची आधीच माहिती होती असे निवडणूक आयोग गृहीत धरेल. 16 मार्चच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांची एनर्जी पाहण्यासारखी होती. धार्मिक विभाजन आणि द्वेषपूर्ण भाषणांविरुद्ध ते ज्या प्रकारे इशारा देत होते त्यावरून यावेळी ते ढिलाई करणार नाहीत असे वाटत होते. बांसवाडा सभेतील पंतप्रधानांच्या भाषणाबाबत काँग्रेसने तक्रार केल्यावर कारवाईची प्रतीक्षा लांबू लागली. 22 तक्रार दाखल करण्यात आली होती आणि 23 निवेदन आले होते की तक्रारींचा अभ्यास केला जात आहे. आज 25 नोटीस जारी करण्यात आली आहे, परंतु ती नड्डाजी यांना होती. पंतप्रधानांच्या भाषणात काय आहे हे सर्वांना स्पष्टपणे दिसत होते. यानंतरही निवडणूक आयोग कारवाईसाठी कसा वेळ घेत आहे याबद्दल लोक बोलत होते. 1 मार्च 2024 निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना एक सल्लागार जारी केला होता. मतदारांच्या जातीय किंवा जातीय भावनांवर आधारित कोणतेही आवाहन करू नये असे स्पष्टपणे नमूद केले आहे. समुदायांमधील विद्यमान मतभेद वाढवणारे किंवा द्वेष पसरवणारे कोणतेही आवाहन असू नये. जात, पंथ किंवा भाषेवर आधारित गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी खोटी विधाने करू नयेत किंवा मतदारांची दिशाभूल करू नये. असत्यापित कारणांवर आधारित आरोप टाळले पाहिजेत. पंतप्रधान मोदी यांनी असत्यापित आधारावर अनेक आरोप केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव असल्याचा दावा त्यांनी केला, त्यात मंगळसूत्राच्या वितरणाचा उल्लेख केला आणि एक्स रेद्वारे मालमत्तेचे वाटप केल्याचा आरोप केला. यापैकी काहीही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात लिहिलेले नाही. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेचा आणखी एक भाग खेळत आहोत. यावरून स्टार प्रचारकाने धर्माच्या नावावर द्वेष पसरवू नये किंवा मतांसाठी खोटे बोलू नये हे स्पष्ट होईल. त्यांनी आपल्या भाषेची प्रतिष्ठा जपली पाहिजे. राजीव कुमार यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट. लोक विचारत होते, तुम्ही खूप मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत, काहीही केले नाही, त्यावरच सोडले. ते एक नैतिक सेन्सॉर होते. आता आम्ही पुढे जाऊ. आणि इथे आम्ही सांगितले आहे की आम्ही ते देखील पाहू. भूतकाळात आम्ही MCC उल्लंघनांशी संबंधित एक कॅलिब्रेटेड दृष्टिकोन पाहू शकतो, ज्यात विभक्त भाषणे, धार्मिक भाषणे, टीका करण्याऐवजी कोणत्या प्रकारची विधाने असू शकतात जीवन हे पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहे. आणि क्वोट, निवडणूक आयोग केवळ मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार नाही तर कारवाईही करणार असल्याचे सांगितले होते. आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांमध्ये कारवाई करताना अशा उल्लंघनाच्या इतिहासाचाही विचार केला जाईल. आता आयोग काय करणार हा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदींच्या बांसवाडा येथील विधानाला निवडणूक आयोग अपवाद म्हणून पाहू शकतो का? इतर प्रत्येक रॅलीमध्ये तो मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करतो आणि जाहीरनाम्याबद्दल खोटे बोलतो. आज नोटीस बजावली तेव्हाही पंतप्रधान मध्य प्रदेशातील मुरैना येथे मुस्लिमांबद्दल बोलत होते. आधी या प्रकरणाचे सत्य समजून घेऊ, मग पंतप्रधानांचे मुरैना वक्तव्य वाचून दाखवेन. हे पूर्ण खोटे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक लांबलचक ट्विट केले असून घटनादुरुस्ती मनमानी पद्धतीने केली जात नाही. सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानंतरच आरक्षणाचा आढावा घेतला जातो. खरे तर अनुसूचित जाती जमातींच्या बाबतीत दुरुस्ती करण्याचा अधिकारही राज्य सरकारला नाही. पंतप्रधान मोदींनाही या गोष्टींची माहिती नाही. सिद्धरामय्या यांनी लिहिले की कर्नाटकातील मुस्लिमांना मागास जातीच्या 2B श्रेणीत टाकण्यात आले आहे. हे नवीन नाही, ते 1974 मागास आयोगाच्या अहवालावर आधारित होते. कर्नाटकात 30 वर्षांपासून हे आरक्षण आहे. राज्यात अनेकवेळा भाजपची सत्ता आहे. नरेंद्र मोदीही 10 वर्षे केंद्रात सत्तेत आहेत. या आरक्षणावर आजवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही की भाजपच्या कोणीही त्याला न्यायालयात आव्हान दिलेले नाही. 2 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वतः ANIच्या स्मिता प्रकाशला मुलाखत दिली होती, ज्यात त्यांनी गुजरातमध्ये मुस्लिमांच्या 70 जातींना आरक्षण असल्याचं कौतुक केलं होतं. तसंच बिहारमध्येही आरक्षण आहे, जिथे भाजपची सत्ताही यावेळसह अनेकवेळा आहे. पंतप्रधान फक्त कर्नाटकबद्दलच का बोलत आहेत? आणि क्वोट, काँग्रेस सरकारने कर्नाटकातील सर्व मुस्लिम समाजातील सदस्यांना, मग ते उच्च वर्गातील असो, श्रीमंत, व्यापारी, उद्योगपती, न्यायाधीश, कोणीही असो, जोपर्यंत ते मुस्लिम आहेत असे घोषित केले आहे. जर ते मुस्लिम आहेत तर त्यांनी रातोरात एक पेपर काढला आहे, त्यावर स्वाक्षरी करून त्यांना OBC घोषित केल्याने मोठा गदारोळ माजला आहे. तो म्हणजे ज्यांना पूर्वी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळायचे त्या OBCंना काँग्रेसने जोडले आणि OBC समाजाला मिळणारे आरक्षण हिसकावून घेतले, गुपचूप हिसकावून घेतले. आणि ज्या मुस्लिमांना नवीन OBC बनवले गेले ते संविधानाच्या विरुद्ध, बाबासाहेबांच्या भावनेविरुद्ध आणि मुस्लिम समाजाला जे दिले गेले OBCंना मिळत असे. पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा इतिहास निवडणूक आयोग या निवडणुकीत पाहणार का? एवढेच नाही तर मार्च महिन्यात पंतप्रधानांनी तामिळनाडूतील सत्तेबाबत चुकीचे विधान केले होते, त्या विधानाकडेही आयोग पाहणार का? मार्च 19 मोदींनी तामिळनाडूतील सेलम येथे विधान केले होते की ज्या शक्तीवर हिंदू धर्माची श्रद्धा आहे ती सत्ता विरोधकांना नष्ट करायची आहे. मुंबईतील भारत रॅलीत राहुल गांधी असे काहीही बोलले नाहीत. तुम्ही पंतप्रधानांचे तसेच राहुल गांधींचे वक्तव्य ऐकावे. कोण काय बोलले ते तुम्हीच ठरवा. या विधानाबाबत माजी IAS अधिकारी ES शर्मा यांनी मार्च 22 निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यावेळी निवडणूक आयोगाने कारवाई केली असती तर कदाचित आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पंतप्रधान मोदी या निवडणुकीत एकामागून एक सभांमध्ये खोटे बोलून इतिहास घडवत आहेत. आयोगाला मागील निवडणुकीतील त्यांचे रेकॉर्ड पाहण्याची गरज नाही. हवे असल्यास 2019 लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान मोदींच्या विक्रमाकडे लक्ष वेधले जाऊ शकते, जेव्हा आयोगाने त्यांच्याविरुद्ध 4 प्रकरणांमध्ये क्लीन चीट दिली होती. परंतु अशोक लवासाने निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिल्याने सत्य बाहेर आले. 2019 निवडणुकीत निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना 4 वेगवेगळ्या प्रकरणात क्लीन चीट दिली होती. मात्र त्यावेळी माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी पंतप्रधानांना क्लीन चीट देण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधानांवरही प्रतिकूल टीका केली होती. निवडणूक आयोगाने किमान त्यांचे अल्पसंख्याकांचे मत नोंदवावे अशी अशोक लवासाची इच्छा होती, पण तसे झाले नाही. त्यांचे एक पत्रही प्रसारमाध्यमांमध्ये आले होते ज्यात त्यांनी म्हटले होते की अनेक प्रकरणांमध्ये त्यांचा अल्पसंख्याक निर्णय नोंदविला गेला नाही आणि त्यांचे मत सतत दाबले जात आहे. तुम्हाला माहिती आहे की 18 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला होता जो 13 दिवसांनी स्वीकारण्यात आला होता. अशोक लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर ते मुख्य निवडणूक आयुक्त होऊ शकले असते. या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची पाहणी केल्याचे तुम्ही ऐकले असेलच. 15 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडने तामिळनाडूतील निलगिरी येथे राहुलच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. राहुल वायनाडला जात होता. त्यावेळी लोकांनी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करायची का असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि 2019 मध्ये ओडिशा कर्नाटक केडरचे अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली तेव्हा प्रकरणाची आठवण करून देऊ लागले. हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे सांगण्यात आले कारण SPG सुरक्षा असलेल्या व्यक्तींना अशा तपासणीतून सूट देण्यात आली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर या नोटिशीची प्रत सापडली नसल्याचे वृत्तपत्रांनी त्यावेळी दिले होते. मात्र या कारवाईमुळे मोहसिनला निवडणूक आयोगाने निलंबित केले होते. नंतर कॅटने निलंबनाला स्थगिती दिली आणि आयोगाने निलंबन मागे घेतले. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. बांसवाडा रॅलीत त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. राहुल गांधी यांना त्यांच्या एका वक्तव्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी देशातील गरिबी वाढल्याचा खोटा दावा केला आहे. पंतप्रधान एक देश एक भाषा आणि एक धर्म बोलतात असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल यांचा हा आरोप चुकीचा असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. राहुल यांना भाषेच्या आधारे तामिळनाडूतील लोकांमध्ये फूट निर्माण करायची असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपनेही खरगे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. राहुल यांचे हे विधान आणि पंतप्रधानांनी बांसवाडा येथे केलेल्या भाषणाची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी बांसवाडा येथील भाषणात अनेक प्रकारचे खोटे सांगितले आहे. आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये त्यांचे खंडन केले आहे जे तुम्ही आमच्या चॅनेलवर पाहू शकता. आज जे काही घडले आहे त्या हजारो लोकांनी पुढे येऊन निवडणूक आयोगाला मेल करून पंतप्रधानांवर कारवाईची मागणी केली आहे हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. 20,000 हून अधिक ईमेल आणि स्वाक्षरी पाठवल्या गेल्याचे वृत्त आहे. 29 एप्रिलला उत्तर दिल्यानंतर निवडणूक आयोगाची चाचपणी सुरू होणार असून आयोगाने समतोल राखला की कारवाई केली हे जनतेला पाहता येणार आहे. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.